फिर हिट्स 93.5 रेड एफएम वर 7:20 ची वेळ मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत थॉट ऑफ द डे या सेगमेंट मध्ये. पाणी आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवतं. पाणी कसं जगायचं ते आपल्याला सांगत असतं. वाहणारं खळखळणारं पाणी हे कायम शुद्ध असतं. चलते रहने से ही सफलता मिलती है. रुका हुआ तो पाणी भी बेकार हो जाता है. म्हणूनच आयुष्यामध्ये पुढे चालत राहा. कितीही प्रॉब्लेम झाले, कितीही दऱ्या खोरे दगड येऊ रस्त्यामध्ये, जसं पाणी थांबत नाही तसं तुम्ही थांबू नका. आपोआप सफलता मिळेल. मॉर्निंग नंबर 1 मध्ये याच गोष्टीची जरूरत सगळ्यांना आहे, सफलतेची. म्हणून जरूरत फ्रॉम एक विलन. एन्जॉय, बजाते राहो.